चीनीमंडी.com पॉडकास्ट।
फिजी, या वर्षी ऊस गाळप अधिक चांगले होण्याची शक्यता। देशामध्ये या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या गाळप हंगामासाठी ऊस शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे। नाडी येथील शेतकरी बलराम म्हणाले की त्यांच्या 2 शेताची कापणी करण्यात आली, कारण त्यांना एका चांगल्या गाळप हंगामाची अपेक्षा आहे। ते म्हणाले, ज्याप्रमाणे गाळप हंगामाचा जो काही बोलबाला सुरू आहे त्यानुसार यंदाचा गाळप हंगाम चांगला जाईल। गाळप हंगाम कोणत्याही व्यत्ययाशिवाय चालेल। आता पाऊसही नाही आणि मशीन्स देखील चांगल्या पद्धतीने काम करत आहेत। जर अशी स्थिती राहिली तर कदाचित या आठवड्यात मी माझ्या 1,000 टन ऊसाची कापणी संपवू शकतो। आपल्या आयुष्याचा अधिकांश वेळ साखर उद्योगामध्ये राहिलेल्या राम यांचे म्हणणे आहे की यावर्षी त्यांचे योगदान अधिक आहे, कारण अर्थव्यवस्था कोरोना व्हायरसने पीडित झालेली आहे। फोजन्स हार्वेस्टिंग ओनर हसरत बेग म्हणाले, हार्वेस्टर मशीन कसे चालवायचे ते मी शिकत आहे। ते म्हणाले, स्थानीय मजूर असतील तर फायद्याचे आहे, कारण जेव्हा आम्ही भारतातून ऑपरेटर्सना बोलवून घेतो तेव्हा त्यांची राहण्याची सोय त्याचबरोबर मोठ्या पगाराची सोय करावी लागते। लुटोका कारखाना बुधवारी गाळप सुरू करेल तर रारवाई कारखाना उद्यापासूनच गाळप सुरू करेल।